हाय, मी प्रियदर्शन जाधव. तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मला सांग की आता तुझी चुकभूल द्यावी घ्यावी ही सिरियल देखील आम्हाला खूप आवडली, कारण तू दिलीप प्रभावळकरांचा अगदी एक्झॅक्ट टोन पकडला होता रे. हे काय ते मिमिक्रीमुळे झालं का दहावीच्या?
असेल कदाचित, त्याचा एक भाग आहेच. पण काय झालं, ह्याच्यात दिलीप प्रभावळकरांचा फार मोठा ग्रेटनेस आहे. ही जेव्हा सिरियल सुरू होणार होती तेव्हा एक मीटिंग ठरली आणि दिलीप काका आला आणि हाय हॅलो वगैरे सगळं झालं. तर मी त्याला म्हटलं, अरे मी असं युजली कुठल्या कामाचं प्रेशर घेत नाही, पण म्हटलं हे कसं हो मी. तर दिलीप प्रभावळकरांचे शब्द असे होते, अरे तू कशाला काळजी करतोस, तुला जे हवंय ते तू कर, तुझ्या पद्धतीने मी वळवून घेतो. फार मोठी गोष्ट आहे एवढ्या मोठ्या नटाने, नाहीतर काय त्यांना काय पडले. ते म्हणाले असते, तुझं तू बघ ना, तुला मी करेन त्याला फॉलो कर, जमत असेल तर कर, नाहीतर भोग. आणि अत्यंत कम्फर्टेबल करून टाकलं. आणि ह्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे दिग्दर्शक स्वप्ननील जयकर. त्यांनी एक रुपयाचं मला कुठल्याही पद्धतीचं टेन्शन दिलं नाही. आणि नकलेच्या जवळ जा, पण नक्कल करू नकोस, कॅरेक्टरच्या जवळ जा, छोट्या छोट्या गोष्टी काढ. मी दिलीप काकाला ऑब्झर्व करू लागलो तर एरवीच्या आयुष्यात दिलीप काका खालचा ओठ खूप चावतो, म्हणजे मला असं तो करतो, किंवा हातवारे, किंवा एक बॉडी पोस्चर, थोडंसं असं स्टिफ थोडंसं बॉडी पोस्चर काही बाबतीत. तर ते एकदा सापडलं ना काय करायचं, मग छोट्या 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 गोष्टी पेरत पेरत आम्ही ते केलं, धमालच केली. आणि ही 74 म्हणजे 74 ते विगरने आणि त्या डेडिकेशनने ते एकदम पर्टिक्युलर होते.
डिरेक्टोरियल तुझा डेब्यू म्हणजे मस्का ही फिल्म येते आहे, तर ह्याचा विचार तुझ्या मनात कधी आला?
हे बघ, परत ते माझी आई लिहिते, माझी आई, तिने फार लिहिलं नाही, याचं मला फार दुःख आहे, कारण ती चांगली लेखिका आहे. ते कुठून तरी माझ्यात आलं असावं. पण मी कोल्हापुरात लहान असताना माझा जय नावाचा एक मित्र होता, आमच्या सोसायटीतच राहायचा. मी इंग्लिश मिडियममध्ये होतो, तो मराठी मिडियममध्ये होता, आणि त्याचं मराठी अक्षर अत्यंत सुंदर होतं. तर मी त्या जयकडनं त्या काळात एक फिल्म लिहून घेतली होती, 6वी 7वीत एक फिल्म लिहिली होती. फक्त त्यात खूप गाड्या उडायच्या आणि सतत खून व्हायचे असं होतं त्यात, कारण बच्चन असल्यामुळे ॲक्शन पाहिजे आणि गाडी काय त्या वयात फास्ट गाडी चालवणे हे त्या वयात चालू होतं. तर कुठून ना कुठून तरी ते लेखनाचं आलं असं. पण मुंबईत राहिल्याचा परिणाम आहे मस्का. मुंबईच्या बॅकड्रॉपवर काय काय मुंबईत घडतं ना, त्यातल्या ह्यातल्या मस्कातल्या अनेक गोष्टी खरे आहेत. मला असं वाटतं कोणी आपल्या अनुभवाची आपली गोष्ट सांगू शकतो, कुठलाही फिल्म मेकर. मी उद्या उठून, चला आता मी एक अशी गोष्ट सांगतो, नागराज मंजुळेला आडवा पाडतो आणि आता एक वेगळाच एक सैराट घेऊन येतो, तर तसं होणार नाही, कारण नागराजने ते पाहिलंय, ते जगलाय, त्या लोकांमध्ये वावरलंय, तर त्याचं आहे ना ते सगळं. ते तर तसंच मी माझ्या सेन्सिबिलिटीजचं, मी काय जगलोय तसंच मी सिनेमे करत राहणार.
आणि आता एक छोटासा क्विकली रॅपिड फायर राऊंड, रिकाम्या जागा भरा, पटापट भरशील. मला ह्या गोष्टीचा भयंकर कंटाळा येतो.
वाईट बनवलेला चहा.
बर, मला वेळ मिळतो तेव्हा मी आवर्जून हे करतो,
झोप.
मला सकाळी उठलं की ही गोष्ट हवीच असते,
पेपर.
रात्री झोपतानाची माझी ही एक सवय,
मोबाईल.
मला ह्या व्यक्तीशी बोलून खूप दिवस झालेत बोलायचं,
खूप आहेत. कॉलेज मधला एक मित्र गिरीश ढोके.
मला ह्या कॉलचा फार कंटाळा येतो.
सर, आप क्या घर लेना चाहते हैं? सर, आपको इन्वेस्टमेंट करना है?
ओके. 24 तास जर मला कुठे गायब व्हायचं असेल तर मला या ठिकाणी जायला आवडेल.
जंगलात? परत एकटं जंगलात.
ओके, आणि जंगलात का
शिकवतो, कारण जंगल तुम्हाला, तुम्ही किती चिल्ल राहत ते.
ओके, एक फिल्म जी मला परत करून बघायची आहे,
गोलमाल, ऋषिकेश मुखर्जींची. आणि मला अमोल पालेकरांचा रोल करायचा आहे, आणि मला शक्यतोवर उत्पल दत्त वैभव मांगले, म्हणजे टाइमपास 3 म्हणून करता येईल मला.
माझ्या घरातल्या या 3 गोष्टी मला खूप प्रिय आहेत.
मी झोपतो ती बेड, कारण अत्यंत मला तिथे छान झोप लागते. माझा शू रॅक, कारण तिकडे मी शूजला ऑब्सेस्ड माणूस आहे, मी शूज शिवाय जगू शकत नाही. आणि चहा एक अशी गोष्ट आहे की ती मला घरात संपली आहे हे पटत नाही, चहा कसा संपू शकतो घरातला.
आता मला सांग की तुझ्या आयुष्यातली लाइट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तू कोणत्या क्षणाला म्हणशील?
ऑस्कर अवॉर्ड मिळेल तेव्हा. अपेक्षा मोठ्या आहेत, स्वप्न ऑस्करच आहे माझं. आणि काय, आपण आपल्या परीने काम करत राहायचं. आणि समजा जरी नाही मिळाला तरी मला असं वाटतं त्या प्रोसेसला मी लाइट्स कॅमेरा ऍक्शन म्हणेन, कारण अल्टिमेटली परत तेच आहे की काय, एक दिवस 4 दिवस आनंद होईल ऑस्कर मिळाल्याचा, पण ऑस्कर मिळाला म्हणूनच पुढची फिल्म चांगली होईल असं अशातला काय भागण्यात आहे. त्यामुळे प्रोसेस मजेदार आहे.
आणि आजच्या ह्या इंटरव्ह्यू मधली आवडलेली एक गोष्ट,
एवढा एलोबरेट इंटरव्ह्यू आयुष्यात माझा कोणी घेतलं नाही, एवढा पहिला इंटरव्ह्यू असेल माझा, त्यामुळे मी ते नीट तुला कदाचित सांगू शकत असेल, नाहीतर असं इंटरव्ह्यू एवढा कोणी घेण्याच्या मागे लागत नाही. ग्रेट, नाईस, थँक्यू. सगळ्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तू त्या झोन मधले प्रश्न विचारले जो झोन लोकांना कदाचित माहिती नाही आहे, त्यामुळे मला इंटरेस्टिंग आहे.
पहिल्यांदाच प्रियदर्शनची अशी एक बाजू कळाली आहे जी आम्हाला माहीत नव्हती. सो प्रियदर्शन खूप खूप धन्यवाद, तू आज आमच्या इथे येऊन लाईट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत तुझा आयुष्याचा प्रवास पोहोचवलायस आणि खूप खूप शुभेच्छा तुला पुढच्या सगळ्या प्रवासासाठी.
थँक्यू 93.5. थँक्यू सो मच. 93.5.